येशिया अध्याय 37. स्नेहरी बादशाह हातून यहुदाची सुटका. मग असे झाले की जेव्हा हिजकिया राजाने त्यांचा निरोप ऐकून त्याने आपले कपडे फाडले, स्वतःला गोंडपाटाने झाकून आणि परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने एल्याकीम जो घरावर कारभारी होता आणि शबना, चिटणीस आणि याचकातील वडील यांना गोंडपाट घातलेले असे अमोजाचा मुलगा येशिया संदेष्टाकडे पाठवले. त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले. ते त्यास म्हणाले, हिजकिया असे म्हणतो, हा दिवस यातनेचा, धिक्काराचा व अपमानाचा दिवस आहे. कारण जसे बालक जन्माला तयार आहे पण आईला तिच्या बालकाला जन्म देण्यास शक्ती नाही, परमेश्वर तुझा देव रबशाकेचे शब्द ऐकेल. अश्शूराचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर यांनी ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील. म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर. तेव्हा हिजकिया राजाचे सेवक येशियाकडे आले आणि येशिया त्यांना म्हणाला, तुझ्या धन्याला सांग, परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा अपमान केला आहे ते शब्द तू ऐकले आहेस. त्याने तू घाबरून जाऊ नको. पहा, मी एक आत्मा त्याच्यात घालीन आणि तो काही बातमी ऐकून आपल्या देशात परत जाईल. तो आपल्याच देशात तलवारीने पडेल असे मी करीन. मग रबशाके माघारी आला आणि त्यास असुराचा राजा लिब्रा विरुद्ध लढाई करताना सापडला. कारण त्याने राजा लाकिशाहून गेला आहे हे त्याने ऐकले. मग स्नेहिरीबाने ऐकले की कुशाचा व मिस्राचा राजा त्रहका आपणाशी लढवायस गेला आहे. असे बोलताना कुणी ऐकले ते ऐकून त्याने हिजकियाकडे पुन्हा निरोप घेऊन जासूस पाठवले की यहुदाचा राजा हिजकिया याला सांग, तू ज्या देवावर भरोसा ठेवतोस तो येरुसलेम अश्शूरच्या राजाच्या हाती दिले जाणार नाही, असे म्हणून तुला न फसवो. पहा, तू ऐकले आहेस, अश्शूरच्या राजाने त्याच्या सर्व देशांचा पूर्णपणे कसा नाश केला आहे, तर तू सुटशील काय? गोजान, हरान, रेसेफ व तलसारातले एदेनाचे लोक या ज्या राष्ट्रांचा माझ्या वडिलांनी नाश केला त्यांच्या देवांनी त्यांना वाचवले का? हमाताचा राजा, अफरतचा राजा, सफोरवाईम नगराचा राजा, हेनाचा व इवाचा राजा हे कोठे आहेत? हिजकियाने जासुदाकडून हे पत्र स्वीकारून त्याने ते वाचले. नंतर तो परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने ते परमेश्वराकडे पसरले. हिजकियाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे सैन्याच्या परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, जो तू करुबावर बसतो तो तूच मात्र सर्व राजांचा देव आहेस. तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस. हे परमेश्वरा, कान लाव व ऐक. हे परमेश्वरा, तुझे डोळे उघड आणि पहा आणि स्नेहिरीबाचे शब्द ऐक, जी त्याने जिवंत देवाची निंदा करण्यासाठी पाठवली आहेत. हे सत्य आहे, परमेश्वरा, अश्शूरच्या राजाने सर्व राष्ट्रांचा व त्यांच्या भूमीचा नाश केला आहे. त्यांनी त्यांचे देव अग्नीत टाकले, कारण ते देव नव्हते परंतु मनुष्याच्या हाताचे काम होते, फक्त लाकूड व दगड होते. म्हणून अश्शूरांनी त्यांना नष्ट केले. तर आता हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास त्यांच्या हातातून सोडू, म्हणजे तूच मात्र परमेश्वर आहेस, हे पृथ्वीतल्या सर्व राज्यांनी जाणावे. नंतर अमोजाचा मुलगा येशिया यांनी हिजकियाला निरोप पाठवून म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, कारण अश्शूरचा राजा स्नेहिरीब याच्याबद्दल तू माझी प्रार्थना केली, त्याच्याबद्दल परमेश्वर हे शब्द बोलला आहे. सियोनेचे कुमारी तुला तुच्छ मानून तिरस्काराने तुला हसते, येरुसलेमची कन्या तुला डोके हलवून दाखवते. तू कोणाची निंदा आणि अपमान केलास आणि कोणाविरुद्ध आवाज उंच केलास आणि आपले डोळे गर्वाने उंचावले? इस्रायलाच्या पवित्र प्रभूच्या विरुद्ध तू आपल्या सेवकाकडून प्रभूची अवज्ञा करून म्हटले, मी आपल्या पुष्कळच्या रथाबरोबर मी पर्वतांच्या उंचावर लबोनानाच्या अगदी आतल्या भागावर चढून आलो आहे. त्याचे उंच गंधसरू व त्यांचे निवडक देवदारू मी तोडीन आणि मी त्यांच्या अगदी दूरच्या उंचीवर त्यांच्या फळझाडांच्या जंगलात प्रवेश करीत आलो. मी विहिरी खणल्या व विदेशी पाणी प्यालो. मी आपल्या पायाच्या तळव्यांनी मिस्राच्या सर्व नद्या सुकून टाकीन. मी हे मागच्या काळात कसे केले आणि प्राचीन दिवसात हे कसे योजिल्याप्रमाणे केले हे तू ऐकले नाही काय? आता हे मी घडून आणले आहे. तू अजिंक्य नगरे घटवून त्यांचे नासाडीचे ढीक करण्यास येथे आहे. त्यामध्ये राहणारे अल्पशक्तीचे होते, ते मोडून गेले व फजीत झाले. ते शेतात लावलेल्या रोप्यासारखे हिरवे गवत छतावरचे किंवा शेतातले गवत वाढ होण्यापूर्वीच पूर्वीच्या वाऱ्यापुढे करपले आहे, पण तुझे बसणे, बाहेर जाणे, आत येणे आणि माझ्या विरुद्धचा तुझा क्रोध मला ठाऊक आहे, कारण माझ्या विरुद्धचा तुझ्या क्रोधामुळे आणि व तुझा उद्धटपणा माझ्या कानी पोहोचला आहे. मी आपले व्यसन तुझ्या नाकात व आपला लगाम तुझ्या तोंडात घालीन. तुझ्या मार्गाने आलास त्यानेच मी तुला मागे फिरवीन. तुझ्यासाठी हे चिन्ह होईल, यावर्षी तुम्ही जे काही आपोआप उगेल ते खाल आणि दुसऱ्या वर्षी जे त्यातून उगेल ते खाल, पण तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरणी करा व कापा, द्राक्ष वेळे लावा आणि त्याचे फळ खा. यहुदाच्या घराण्यातील वाचलेले अवशिष्ट पुन्हा मूळ धरतील आणि फळ धारण करतील, कारण यरुश्लेम मधून अवशेष बाहेर येतील, सिनेच्या डोंगरावरून वाचलेले वेतील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे करील. म्हणून अश्राच्या राजाविषयी परमेश्वर हे म्हणतो, तो या नगरात येणार नाही किंवा येथे एकही बाण मरणार नाही, तो या समोर ढालीसह येणार नाही किंवा याविरुद्ध वेढा रचून थेमान घालणार नाही. तो ज्या मार्गाने आला त्याच मार्गाने निघून जाईल, तो या नगरात प्रवेश करणार नाही. ही परमेश्वराची घोषणा आहे, कारण मी आपल्यासाठी व माझा सेवक दावीद याच्यासाठी या नगराचे रक्षण करीन. मग परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्राच्या तळावरील 185,000 सैनिकांना ठार मारले. जेव्हा पहाटेस माणसे उठली तेव्हा सर्वत्र प्रेते पडलेली होती. मग अश्राचा राजा स्नेहिरीबाने इस्रायल सोडले व घरी गेला व आणि निनवेत जाऊन राहिला. तेव्हा असे झाले की तो आपला देव निस्त्रोक याच्या घरात पूजा करीत असताना त्याची मुले अद्रमिलेक व शेरसर यांनी त्यास तलवारीने ठार मारले. मग ते आरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा मुलगा येसर हदोन त्याच्या जागी राज्य करू लागला.